नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर देशभरातल्या विद्यार्थी पालक आणि शिक्षकांकडेन परीक्षा पे चर्चा कार्यावळीतल्यान संवाद साधतले. अनु हे कार्यावळीची 8वी आवृत्ती. परीक्षेची तयारी, ताण व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांची वैयक्तिक जडणघडण हांच्याविषयी प्रधानमंत्री आपले विचार मांडतले. हे कार्यावळी देशभरातले वेचीक विद्यार्थी प्रधानमंत्र्यांक प्रश्न विचारतले. दूरदर्शनावरवी डीडी नॅशनल, डीडी न्यूज आणि डीडी इंडियावरवी ही कार्यावळ लाईव्ह प्रसारित जातली. तसेच रेडिओ चॅनलांचेर लाईव्ह प्रसारणावरवी आकाशवाणी FM चॅनल, PMO, MOE, MyGov.in युट्यूब चॅनलांचेर लाईव्ह वेब स्ट्रीमिंग, फेसबुक लाईव्ह, दीक्षा, PMEE विद्या आणि PMOE स्वयंप्रभा चॅनलांचेर ही कार्यावळ उपलब्ध जातली. या वर्षा परीक्षा पे चर्चा 2025 ही फकत एक कार्यावळ न्ही, तर ती एक चळवळ असा. प्रधानमंत्री मोदी आणि तज्ज्ञ हांचो आसपाव आशिल्ल्या 8 भागांनी परीक्षा शिस्त आणि वैयक्तिक वाढ हांच्याविषयी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांखातीर टिप्पण्यो असतल्यो. राज्यभरातल्या चडांत चड विद्यार्थ्यांक, पालकांक आणि शिक्षकांक प्रधानमंत्र्यांची ही कार्यावळ पळोवपाक शक्य जावचे म्हूण शाळा व्यवस्थापनांनी खासा व्यवस्था करची अशी सुचोवणी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी दिल्या. विद्यार्थ्यां वांगडा लायव्ह प्रसारण पळोवपा खातीर संसदेचे वांगडी, विधानसभेचे वांगडी, पंचवांगडी, नामनेचे व्यक्ती, निवृत्त अधिकारी आणि पालक अशा भौशीक प्रतिनिधींक शाळेत आपोवचे असे ह्या परिपत्रकात म्हळा. शालांत मंडळा वतीन जावपी 12वीची परीक्षा आयज सावन सुरू जाता. अनु 17,718 विद्यार्थी 12वीची परीक्षा दितले. फाटल्या वर्षाच्या तुळेन अनु 207 विद्यार्थी चड असात. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी सावन 1 मार्च मेरेन चलतली. 11वीक नापास जाल्ले 157 विद्यार्थी अनु थेट 12वीच्या परिक्षेक बसतले. दर वर्सा 10 ते 12 विद्यार्थी थेट 12वीची परीक्षा दितात. अनु हो आंकडो वाढला. शालांत मंडळाच्या अध्यक्ष भगीरथ शेट्ये हांणी ही माहिती दिली. 11वीक नापास जाऊन लेगीत खाजगी विद्यार्थ्यांच्या गटात परीक्षेक बसपी विद्यार्थ्यांचो आंकडो अनु वाढला. तसेच ITI जाल्ल्या 50 विद्यार्थी अनु 12वीची परीक्षा दितले. हो आंकडो नेमान परीक्षा दिवपी विद्यार्थ्यांच्या आंकड्यात जमेक धरचे नात. कला शाखेत 4076 विद्यार्थी, वाणिज्य शाखेत 5092 विद्यार्थी, विज्ञान शाखेत 6095 जाल्यार वेवसायीक शाखेत 2455 विद्यार्थी परीक्षेक बसतले. फाटल्या वर्सा म्हळ्यार 2024 वर्सा 17,511 विद्यार्थी परीक्षेक बशिल्ले. दर वर्सा विद्यार्थ्यांचो आंकडो बदलत असता. विद्यार्थ्यांच्या आंकड्यात चढ फरक पडूंक ना असे मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये हांणी सांगले. सगळे विषय घेऊन परीक्षेक बसपी विद्यार्थ्यांचो आंकडो 36 असा. हातून 20 विद्यार्थी आणि 16 विद्यार्थिनी असतात. तसेच काय विषय घेऊन परतून परीक्षेक बसपी विद्यार्थ्यांचो आंकडो 828 असा. पहिलीच्या निकालात सुधारणा करपा खातीर 17 विद्यार्थी परीक्षेक बसतले. अर्थिक वर्ष सोंपपाक 2 महिने उरिल्ले असताना दयानंद सामाजिक सुरक्षा येवजणेचे म्हळ्यार DSSY येवजणेचे अर्थसंकल्पातले 173 कोटी 13 लाख रुपया खर्च जावपाचे बाकी आसात. 2024-25 वर्सा अर्थसंकल्पात 436 कोटी 80 लाखांची तजवीज आशिल्ली. हातूंतले 236 कोटी 66 लाख रुपया खर्च जाल्यात. विधानसभेतल्या लेखी प्रस्नाक समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणीही लेखी जाप दिल्या. दयानंद सामाजिक सुरक्षा येवजणे खातीर अनुच्या अर्थसंकल्पात चड पैशांची तजवीज आशिल्ली. सध्या स्टॉक एक्सचेंजीच्या गुंतवणूक करपाच्या नावान ऑनलाईन पद्धतीन पैसे लुटून लोकांक टोपी घालपाची प्रकरणां वाढल्यात. पैसे दुपेट करपाच्या नादान वा चड कळंतर मेळोवपाच्या नादान लोकांनी अशा फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप तशाच हेर समाज माध्यमातल्यान येवपी बोगस कंपनींच्या व्यवहाराक बळी पडून फटोवचे न्ही, असो उलो गोय पुलिशेचे गुन्हा फाट्याचे पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी मारला. रायबंदर गुन्हा फाट्यात घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत ते उलयताले. तशेच पैशांचो हावेस दाखोवपी लिंक वा मेसेजींक भुलचे न्ही असे आवाहन तांणी मुखार केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरा विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमका आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर.